हेलो, गुड इवनिंग. हेलो सर, परांजपे स्कीम्समधून सीमा बोलते मी. आपण सर इन्क्वायरी केली होती आपल्या प्रोजेक्टमध्ये, तर मला कळेल सर काय रिक्वायरमेंट आहे आपली. ओके, तर आपलं नाव कळेल मला सर. ओके, आणि आपलं रिक्वायरमेंट काय आहे सर. बानेर पाशा लिंक रोडला आपल्याकडे मॅगोलिया म्हणून बिझनेस सेंटर म्हणून आहे सर. त्याच्यामध्ये शॉप्स आणि ऑफिसेस स्पेस अवेलेबल आहे. तर तिथलं जो प्रोजेक्ट आहे सर, ते आपल्या इथे अमित सर म्हणून आहेत, ते हँडल करतायत. तर त्यांच्याकडे अवेलेबिलिटी वगैरे सगळी आहे. तर मी तुम्हाला त्यांचा नंबर पाठवते सर, मग त्यांच्याशी तुम्ही डिटेलमध्ये बोलून घ्या सर. किंवा मी त्यांनाही तुमचा नंबर देते, तर तेही तुम्हाला कॉल करतील सर. चालेल. ओके, तुम्हाला या नंबरवर त्यांचा नंबर मी टेक्स्ट करते सर. ठीक आहे. ओके सर, थँक्यू.